नमस्कार, मी माधुरी विकास मेटांगे, ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 12 गट ब मधून भाजपा शिवसेना महायुतीची अधिकृत उमेदवार आहे। मी एक कार्यरत शिक्षिका असून आपल्याला विनंती करते की आपल्या प्रभागाच्या विकासासाठी येत्या 15 तारखेला आपले अमूल्य मत कमळ या चिन्हावर देऊन मला आशीर्वाद द्यावा। धन्यवाद।